ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
उत्तर प्रदेशात साखर उत्पादन 124 लाख टन पार. 2 महिन्यांच्या मोठ्या लॉकडाऊननं अर्थव्यवस्थेच्या बहुसंख्य इतर क्षेत्राचंही नुकसान झालं आहे, पण तरीही उत्तर प्रदेश साखर उद्योगानं आत्तापर्यंत साखरेच्या उत्पादनाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. 27 मेपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 2017-18 साखर हंगामातील 120.45 लाख टनाच्या सर्वोच्च उत्पादनाच्या तुलनेत 124.92 लाख टन साखर उत्पादन केलं आहे. गेल्या वर्षी या तारखेला राज्यानं 117.68 लाख टन उत्पादन केलं होतं. ऊस विभाग प्रमुख सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं की राज्यात 119 कारखान्यांपैकी 94 कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे. ते म्हणाले, शेतकरी आमची प्राथमिकता आहे, यासाठी जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यंत कारखान्यांनी गाळप करावं असे निर्देश दिले आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम अधिक वाढला आहे, विशेष करून गुऱ्हाळ बंद झाल्यामुळं ऊसाचा महत्त्वपूर्ण भाग गाळपासाठी साखर कारखान्यांना पाठवण्यात येत आहे. कोरोनामुळं साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.